चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजिट डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 11 मार्च 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभरात मध्यम मागणी दिसून आली। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3070 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3215 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3220 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3190 रुपये ते 3240 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3160 रुपये ते 3170 रुपये होता, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3270 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3450 रुपये ते 3470 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3225 रुपये ते 3300 रुपये होता, तर M30चा व्यापार 3275 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट बाजारात कोणतीही खास हालचाल दिसली नाही। एक्स फॅक्टरीनुसार सीझन 2018-19 इक्युमचा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23,000 रुपये ते 23,200 रुपये आहे। एक्स फॅक्टरीनुसार डिसेंबर 2019-20 इक्युमचा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23,200 रुपये ते 23,300 रुपये आहे। भारतीय पांढऱ्या साखरेचे वोब इंडिकेशन इक्युमचा 150 असलेल्या सीझन 2018-19 साठी $350 ते $352 पर्यंत आहेत आणि इक्युमचा 100 असलेल्या सीझन 2019-20 साठी एफओबी इंडिकेशन $358 ते $360 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $360.60 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.48 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.60 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.64 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 2483 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $33.45 होते। इक्विटी बेसिस सेन्सेक्स 62.45 अंकांनी वर येऊन 35,697.40 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE/NIFTY 6.95 अंकांनी वर येऊन 10,458.40 अंकावर बंद झाला।